सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:23 मिनिटं झाले. आता मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस मोठा नाही आनंदाला तोटा. मला ना सारखं असं परत एकदा लहान व्हावं, परत एकदा शाळेत जावं अशा सगळ्या गोष्टी मनात यायला लागलेल्या आहेत. यु नो, तुमचं जे काळ असतो हा बालवाडीपासून तर अगदी तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत, या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला खूप गोष्टी शिकवल्या जातात, खूपशी लोकं तुम्हाला भेटत जातात, बरेचसे शिक्षक तुम्हाला घडवण्याचं कार्य करत असतात. आणि ह्या सगळ्या शिक्षकांचा रोल आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त मोठा असतो. यु नो, त्या पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये आपल्याला वाटत असतं की आपल्यावर जरा जबरदस्ती केली जातीये, जर असं अतीच होतंय वगैरे वगैरे प्रक्षोभक टाईपचे विचार मनामध्ये कधी कधी येत असतात. एखाद्या पर्टिक्युलर शिक्षकांबद्दल एखादी गोष्ट वाटणं एखाद वेळेला हे साहजिक असतं, पण जसजसं आपण मोठं होत जातो, जसजसं आपण प्रगल्भ होत जातो विचारांनी, तसतसं जाणवायला लागतं की यार येस, त्यावेळेला माझे शिक्षक खरंच बरोबर होते. त्यांनी ज्या सवयी मला लावल्या त्या खरंच आज माझ्या आयुष्यामध्ये मला उपयोगी पडत आहेत. शिक्षकांसोबत वागत असताना यांना एक फार वाईट प्रकार जर असा अनुभवायला मिळतो, प्रत्येकच शाळेत ही गोष्ट घडते. सध्या या गोष्टी घडण्याला जरा जास्त वाढ झाली आहे या गोष्टींमध्ये. आपले एखादे टीचर असतील, आपल्याला रागवत असतील, तुमचं कदाचित नावडते असतील. इन दॅट केस बरेचदा ना विद्यार्थी एकेरी हाका मारणं, एकमेकांमध्ये डिस्कस करत असताना त्या स्वतःच्या टीचरबद्दल नको त्या गोष्टी बोलणं, नको त्या गप्पा मारणं, नको ते विनोद क्रॅक करणं, या गोष्टी बऱ्याच होतात. आणि या नको त्या गोष्टींमध्ये काय काय कसला कसला समावेश असतो हे आपण इकडे एलिबरेट सुद्धा करू शकत नाहीये. पण कुठेतरी चुकीचं आहे. आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट जाणवत असते, प्रत्येक व्यक्ती ही गोष्ट करत असतो. आणि ॲट सर्टन पॉइंट आपल्याला हे जाणवतं की नाही यार, हे चुकीचं गेलं बरं का, आपण ये गलती थी. म्हणूनच जर स्वतःच्या शिक्षकांबद्दल कुठंही बोलत असाल, भले शिक्षक तुमच्या समोर नसतील, भले काहीही गोष्टी असतील, ते तुम्हाला रागवले असतील, ओरडले असतील, आजकाल मारत नाही शिक्षक मंडळी, पण रागवले ओरडले असतील, तर लागलीच्या लागली या गोष्टी करू नका. पुढे जाऊन या गोष्टींचा पश्चाताप होतो. खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येक टीचरचं महत्व आपल्याला आपला काळ देत असतो. आयुष्य जसजसं पुढे जातं तसतसं आपल्याला या गोष्टींचं महत्व जास्तीत जास्त जाणवत असतं. यु नो, तुमच्या आयुष्यातले ते स्पेशल टीचर ज्यांनी खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य बदलून टाकलं, कोण होते ते जरा शेअर करताय तुम्ही. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर आज खऱ्या अर्थानं बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलणार आहेत असे काही थॉट्स विचार आपल्याला मॉर्निंग नंबर 1 मध्ये ऐकायला मिळणार आहेत एका दिग्गज पर्सनॅलिटीचे. बजाते राहो.